आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागातल्यान राजश्रीकांत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसतकाय मुखेल खबरो. सरकारी शुल्कवाड विधेयक, गोवा सिंचन सुधारणा विधेयक, भूजल नियमन सुधारणा विधेयक मंजूर. वायदार दुर्घटनेच्या फाटभुयेर गोंयात अशी घडणूक घडचे आदी खबरदारीची पावलां उबारतले मुख्यमंत्री प्रमोद सावंत. गोंय विद्यापीठात सुरू जातले दोन सांकेतिक भाषा अभ्यासक्रम. पत्रकार दिसा निमतान जाल्यो कार्यावळी. न्यायालय आनी भौशीक कार्यालयात देय शुल्क तशेंच राज्य सरकाराकडल्यान आकारपी हेर शुल्का संबंधी कायद्यात सुदारणा केल्या आनी हे शुल्क आतां वाडटले. राज्यघटनेच्या सातव्या अनुसुचीतल्या वळेरीत एकातल्या नोंदी क्रमांक 77 आनी 96 अंतर्गत येवपी कसले शुल्क या विधेयकात आसपावना. केंद्राच्या निर्देशाचे पालन करून ही शुल्क सुदारणा विधेयक हाडला अशें कायदो मंत्री आलेक्स सिक्वार हांणी सांगले. गोवा सिंचन सुदारणा विधेयक हे म्हत्वाचे विधेयक काल संमत जाले. 3000 क्युबीक मिटरा परस चड उदकाचो वापर करप्यांनी साण उदक सोडल्यार 10 रुपया प्रति क्युबीक मिटर दंड आकारतले. गोवा भूजल नियमन सुदारणा विधेयकूय संमत जाले. बेकायदो बोरवेल मारल्यार आनी भूजलाचो बेकायदो येरादारी केल्यार 10 लाख रुपया मेरेन दंड आकारतले. एकूण 6 सरकारी विधेयकां संमत जाली. केरळ वायनाड हांगा दोंगर कोसळपाची घटना ही गोंयाखातीर लेगीत फुडारात कितें सैमीक अरिश्ट येवं येता हाची शिटकावणी दिवपी घडणूक जावन आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्या घडणुकेच्या फाटभुयेर सादूर रावन गोंय सरकारान खबरदारीची पावलां उबारतले. हातून प्रामुख्यान फाटल्या सरकाराच्या काळात गोंय जैवविविधता मंडळान तयार केल्लो लँडस्लायड रिस्क इन गोवा अहवालातल्या सुचोवण्यांचेर सरकार काम करतले. तशेंच जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया हांणी गोंयांत ज्यो अश्यो धोक्याच्यो 77 सुवाती अधोरेखीत केल्यात ताचो सर्वे करून अभ्यास करून खबरदारीची पावलां उबारतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. हेविशीचे कामाचे नियोजन सरकार करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सभाघरांत दिले. चड पावस पडिल्ल्यान तशेंच कमकुवत जाल्ले दोंगराचे वाठार कांय भौगोलीक कारणां खातीर गोंयांत लेगीत वायनाडा सारखी परिस्थिती उप्रासूंक शकता अशें मुखेलमंत्र्यांनी मान्य केला. जाल्यार आपत्ती वेवस्थापन यंत्रणेक हे बाबतींत सादूर रावपाचे आदेश दिल्या अशी माहिती मंत्री बाबूश मोन्सेरात हांणी दिली. नगर नियोजन खात्यान परवानगी दितना सैमीक बाबतींत विचार करूनच परवानगी दिवपाक जाय अशें मंत्री बाबूश हांणी म्हळां. माधव गाडगीळ अहवालाच्या सुचोवण्यांचेर सरकार काम करतले अशें तांणी सांगले. ह्या कामाच्या नियोजनाखातीर गरज पडल्यार केंद्र सरकाराकडल्यान अर्थिक मजत घेतले अशें आश्वासन ह्यावर बाबूश मोन्सेरात हांणी सभाघरांत दिले. गोंय वैजकी महाविद्यालय, दंत महाविद्यालय आनी भलायकी संचालनालय मेळून 1803 कर्मचारी कंत्राटी पद्दतीचेर काम करतात. आमदार एल्टन डिकॉस्ता हांच्या प्रस्नाक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी जाप दिली. ह्या सगळ्या कंत्राटी कामगारांक सेवेत कायम करपाचो प्रस्ताव ना अशी सुद्धा जापेत भलायकी मंत्र्यांनी म्हळां. गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांत दोतोरासयत 554 कर्मचारी कंत्राटाचेर आसात. भलायकी संचालनालयात 1207 कर्मचारी कंत्राटी पद्दतीचेर नोकरेत आसात तर दंत महाविद्यालयात 12 जाल्यार मानसोपचार हॉस्पिटलांत 30 कर्मचारी कंत्राटाचेर आसात. गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलांत युरोलॉजी फाट्यांत एक दोतोर फाटली 19 वर्सां कंत्राटी पद्दतीचेर आसा. तशेंच कार्डियोलॉजी फाट्यांत एक दोतोर 10 वर्सां कंत्राटी पद्दतीचेर आसात. वट्ट 61 दोतोर कंत्राटी पद्दतीचेर नोकरेत आसात. 5 ते 9 वर्सां मेरेन कंत्राटी सेवेत आशिल्ले बरेच दोतोर आसात. तशेंच बऱ्योच नर्सी आनी तंत्रज्ञ मेळून कंत्राटाचेर आसात. फाटल्या वर्साच्या तुळेंत अंदू जून मेरेन राज्यात अपघाताचे प्रमाण 0.09% उणें जालां. 2023 वर्सा जून मेरेन 1477 अपघात जाल्ले. अंदू जून 2024 मेरेन 1388 अपघात जाल्या. हे प्रमाण 0.09% उणें आसा अशी लेखी जाप आलेक्स रेजिनाल्ड हांच्या लेखी प्रस्नाक येरादारी मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिल्या. अपघातांचे प्रमाण उणें जावपा खातीर हेर खात्याच्या सहकार्यान येरादारी खात्याचे यत्न सुरू आसात. जिल्हो तशेंच गांवगिऱ्या वाठारांतल्या रस्त्याची सुरक्षा ऑडिट सुरू आसा. जिल्हो रस्ते आनी गांवगिऱ्या वाठारांतल्या राज्यातल्या रस्त्यांची लांबाय 5500 किलोमीटर आसा. 4500 किलोमीटर मेरेन रस्त्याचे सुरक्षा ऑडिट पुराय जाला. रस्त्याचे सुरक्षा ऑडिटा खातीर सल्लागाराची नेमणूक केल्या. सुरक्षा ऑडिट पुराय जाल्या उपरांत सल्लागार अहवाल सादर करतलो. भौशीक बांदकाम खात्यामार्फत सल्लागाराची नेमणूक जाल्या अशें तांणी सांगलें. गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालया वतीन पुस्तक मुखपृष्ठ सर्तीचें आयोजन केलां. एका गटान 2 विद्यार्थी वांटेकार जावपाक शकतात. सर्तीत वांटेकार जावपाची निमणी तारीख 5 ऑगस्ट आसा. मुखपृष्ठ डिझायना खातीर बसलेले पुस्तक हे विद्यापीठाच्या ग्रंथालयातलेच असपाक जाय. तशेंच इंग्रजी, हिंदी, मराठी वा कोंकणी भाषेतले जाय. ही डिझायन A4 पेपरात काडपाक जाय अशी मार्गदर्शक तत्वां आसात. मजगती गोंय राज्य दिव्यांग आयोग, गोंय विद्यापीठ आनी अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरींग डिसेबिलिटी हांणी राज्यातल्या दिव्यांगाच्या सक्षमीकरणाक कुशळटाय पूर्ण करपाक सांकेतिक भाषा अभ्यासक्रम सुरू करपाक समजिकायेची कबलात केल्या. गोंय विद्यापीठात 1 सप्टेंबरासावन सांकेतिक भाषा शिकोवपाचे 2 अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू जातले अशें दिव्यांगजन आयोगान सांगलां. अशा प्रकारचो गोंयांतलो हो पयलोच उपक्रम. हे 2 अभ्यासक्रम गोंय विद्यापीठात सुरू केल्ले खातीर खूप खोस जाता अशें दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पाऊसकार हांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. फोणीच्या राजीव गांधी कला मंदिरात अंतरूज पत्रकार संघाचा 12वा वर्धापन दिस आणि पत्रकार दिस कार्यावळ भरली. उक्तावण कार्यावळीत फोणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, राजीव गांधी कला मंदिराचे वांगडी सचिव स्वाती दळवी, अंतरूज पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ मुळवी, स्पर्धेचे परीक्षक मिलिंद परब, मंदार केळकर आणि हेर मान्यस्त हजर आशिले. फोणे आणि धारबांदोडा तालुक्यातल्या शाळांखातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजित केली. लोकमान्य टिळकांच्या फोटोक हार घालून या कार्यावळीचे उक्तावण मान्यस्तांनी केले. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःच्या भलायकेकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजाखातीर वावुरता अशें तांणी म्हळें. वांगडी सचिव स्वाती दळवीनूय या वेळार उलोवप केले. पुणेच्या श्री अमेय विद्या प्रसारक मंडळान आयज पत्रकार दिसा निमतान खासा कार्यावळीचे आयोजन केले. या निमतान वडील पत्रकार राजू विकारो नायक हांचो भोवमान गोवन वार्ता दिसाळ्याचे संपादक पांडुरंग गांवकार हांच्या हस्तुकी झालो. स्पर्धात्मक परिक्षा पास जावच्या खातीर विद्यार्थ्यांनी खासा यत्न करचे असे आवाहन पांडुरंग गांवकार हांणी केले. दादा वैद्य हायस्कुलाच्या 10वीच्या आणि श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12वीच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा या वेळार भोवमान झाला. स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करत जाल्यार जिणेंत अपयश येवचे ना असे सत्कारमूर्ती पत्रकार राजू भिकारो नायक हांणी यावेळार सांगले. दिसभर पडपी पावसाक लागून मुर्डी खाणेपार, तिराळी उजगांव, गांजे उजगांव ह्या भागात हुंवार स्थिती उद्भवली. या परिस्थितीचेर नदर दवरपाक दक्षिण गोयचे जिल्हाधिकारी अश्विनचंद ध्रुव हांणी भेट दिवन परिस्थितीचेर नदर मारली. उजगांव पंचायत सभागृहात तांणी आपत्कालीन समितीची बसका घेवन मार्गदर्शन केले. यावेळार फोणेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुणेकार, फोणेचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, फोणेचे मामलेदार भिकू गांवस, उजो पालोवपी दळाचे मुखेली अजित कामत आणि हेर मान्यस्त हजर आशिले. या बसकेत आपत्कालीन काळात करपाच्या उपायाचेर चर्चा झाली. वीज खात्यान सत्तरी मालातल्या दोंगुर्री ठाणे पंचायत क्षेत्रातल्या रिवे ते सुरलामेरेन घाल्ले 11 KV भुंयगत केबल आणि जोडून आशिली हेर वीज यंत्रणा आयच्यान चालू केल्या आणि याफुडे ही वीज यंत्रणा तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणा मनशाच्या आणि जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी त्यांच्या संपर्कात येवपापासून पयस रावचे असे खात्यान म्हळा. उत्तर गोय जिल्हा न्यायालय दंडाधिकाऱ्यान पाटो पणजी हांगा वीज खात्याच्या उपकेंद्रा सामकार वीज खात्याची दोन वाहनांखातीर एक टेम्पो GA08G5037 आणि एक पॅसेंजर गाडी GA07T7287 हाच्या खातीर पार्किंग सुवात अधिसूचित केल्या हाची भौसान नोंद घेवची. तियात्र अ आणि ब गटीचे पुरस्कार वितरणाचे आयोजन शेनवारा 3 ऑगस्टाक दिनानाथ मंगेशकर कला मंदिर कला अकादमी संकुल पणजे हांगा सांजवेळा 4 वरांचे जातले. कला मंत्री आणि संस्कृती मंत्री आणि कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे या सोहळ्याच्या अध्यक्षपदार असतले आणि इनामा वाटतले. कला अकादमीन सगळ्या पुरस्कार विजेत्यांक भाग घेवपांक आणि कलामोग्यांक सोहळ्याचे आमंत्रण दिला. भाजपाच्या नव्या कार्यालयाखातीर कदंब पठाराचेर भव्य सोहळ्याचे आयोजन केला. या सोहळ्याक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा 23 ऑगस्टाक गोंयात येवपाचे आसात. भारतीय क्रिकेट जगतातलो दिग्गज खेळगडो अंशुमन गायकवाड काकरा आड झुजताना वयाच्या 71व्या वर्सा संसाराक अंतरले. काकराच्या उपचाराक लागून ते लंडनाक गेले आणि महिनाभरा पयली ते बडोद्यात येऊन उपचार घेताले. त्यांनी 22 वर्सांच्या कारकिर्दीत 40 कस लावपी आणि 205 प्रथम श्रेणी खेळ खेळल्यात. श्री संस्थान गोकर्ण पर्तकाळी जीवोत्तम मठाचे 24वे मठाधिपती परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वेळे स्वामीजींचे चातुर्मास सोळात 27 जुलैक सुरू केले ते 18 सप्टेंबर मेरेन चालू असा. क्रोधीनाम संवत्सराच्या मुहूर्तान हे व्रत स्वामींनी सुरू केला. फुडल्या वर्सा श्री गोकर्ण पर्तकाळ मठाक 550 वर्सां पुरा जातात. ते निमतान श्रीराम नाम जप 550 कोटी करपाचो स्वामीजींच्या आदेशाप्रमाण खुपशा देवळांनी आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या केंद्रातल्यान हो जप सुरू केला. हे अभियान 17 एप्रिलाक सुरू जाल्ल्यान ते 18 ऑक्टोबर 2025 मेरेन चलतले. 118 केंद्रां आणि उपकेंद्रावरवी सध्या हे अभियान चलता. मठाच्या 550व्या वर्सपूर्ती निमतान 19 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2025 मेरेन गोय महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्यान भव्य राम रथयात्रेचे आयोजन करतले. 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2025 मेरेन पर्तकाळी मठात भव्य उत्सव जातलो. तातून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी असतल्यो. श्रीरामाची 77 फूट उंचायची धातूची भव्य मूर्ती मठाच्या वाठारात स्थापन करपाची येवजण आसा. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. सरकारी शुल्कवाड विधेयक, गोवा सिंचन सुधारणा विधेयक, भूजल नियमन सुधारणा विधेयक मंजूर, वायनाड दुर्घटनेच्या फाटभुयेर गोयात अशी घडणूक घडचे आदी खबरदारीची पावलां उभारतले मुख्यमंत्री प्रमोद सावंत. गोय विद्यापीठात सुरू जातले 2 सांकेतिक भाषा अभ्यासक्रम. पत्रकार दिसा निमतान झाल्यो कार्यावळी. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.